नमस्कार. वसंत स्वरस्मृती या सीडीमध्ये ज्ञानप्रबोधिनीचे समर्पित कार्यकर्ते आणि द्वितीय संचालक कैलासवासी डॉक्टर वसंत सीताराम तथा अण्णा ताम्हणकर यांच्या आवाजातील एकूण 25 गीते समाविष्ट केली आहेत. यामध्ये देशभक्तीपर गीते आणि शंकराचार्यांचे आत्मषटकम हे स्तोत्रही आहे. अण्णांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रचारक म्हणून औरंगाबाद येथे काही वर्ष काम केलं, तसंच संघाचे घोषप्रमुख म्हणूनही ते दीर्घकाळ काम करीत होते. त्यानंतर त्यांनी ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे यांच्या प्रेरणेने ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून देशकार्यासाठी जीवन वाहिले आणि आयुष्यभर संन्यस्त वृत्तीने राहून ज्ञानप्रबोधिनीच्या विविध केंद्रांच्या द्वारे प्रबोधिनीचा कार्यविस्तार घडवून आणला. अण्णांचा आवाज अतिशय भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी होता. गीतातील आशयानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त होण्याची कला अण्णांना सहज साध्य होती. अण्णा भाषणं कमी करत, कारण अनेक भाषणांपेक्षा एखादं पद्य अनेक पटींनी प्रभावीपणे परिणामकारक ठरतं असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या सुमधुर आवाजातील ही गीते कोणत्याही संघटनेतील कार्यकर्त्यांना आणि पुढच्या पिढ्यांमधील युवक युवतींना नक्कीच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास आहे. यातील काही गीतांमध्ये गायत्री सेवक यांचीही स्वरसाथ आहे. सध्या अमेरिका स्थित असलेले प्रबोधिनीचे एक कुटुंबीय श्री अश्विन बडवे यांनी स्वतःच्या व्यक्तिगत संग्रहात ठेवण्यासाठी ही गीते अण्णांना ध्वनिमुद्रित करून मागितली होती. म्हणून त्यांच्यासाठी 1987 साली तयार केलेल्या 2 ध्वनिफितींमधील हा अनमोल ठेवा अश्विन बडवे यांनीच आत्ताच्या काळासाठी नव्या डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आता ऐकूया प्रत्यक्ष गीते.